बोला, काय म्हणणं आहे तुमचं?
कलेक्टर मॅडम, गेल्या 10 वर्षापासून आमच्या गावच्या सरपंचाने आमच्या गावाला पार लुटलंय.
माझ्या आई वडिलांना दमदाटी करून आमच्या जमिनी लुबाडल्या.
पाहिजे ना मुलगा? चला अंगठा द्या.
खरंच लय साधा होता माझा बाप, पण या वाटोळ्याने
काल
खोट्या आरोपाचे कालीबाई बापाला अडकवले.
कोणी मारला?
मी मारलं.
आम्हा बहीण भावाचा एकच आधार होता आणि तोही आता जेलमध्ये.
ए, उद्या चौकीस जाऊन हेच बोलायचं, कळलं?
ग्राम सडक योजना गावात येऊन सुद्धा गावातले रस्ते काही बनले नाही आणि त्याच रस्त्याने माझ्या बहिणीचा घात केला.
या सरपंचाबद्दल माझ्याकडे भरपूर कंप्लेंट आलेले आहेत, पण यांच्या पाठीवर बऱ्याच मोठमोठ्या राजकारणी लोकांचा हात असल्यामुळे मी आता अशा परिस्थितीत तुमची कुठल्याही प्रकारे मदत करण्यास हतबल आहे. तुम्ही एक काम का नाही करत, तुमच्यापैकीच कुणीतरी येत्या निवडणुकीला उभे राहा आणि या निवडून संपव या भ्रष्टाचाराला.
कोणी नडणार नाही आपला जबराट दरार आहे रे, तुला कळणार नाही तुला वळणार नाही आपला डेंजर कारभार आहे रे. का उडतोस रे भिडतोस रे कावळ्यांचा बनवून थवा, आपली टोळी हाय वाघाची रे, तू खपशील नडशील जवा. तिथ तिथ या हवा देखू जा हाय आपलीच हवा, तिथ तिथ या हवा देखू जा हाय आपलीच हवा, तिथ तिथ या हवा देखू जा हाय आपलीच हवा.
याच्या रागाला कंट्रोल नाही,
हा बिंदास हाय रे
आमच्या भाऊचा दरार हाय.
चेहऱ्यावर कुणी जाऊ नका, याच्या पंच मधी पावर हाय. गद्दारी कुणी करू नका, पुष्प हाय हा फ्लावर नाय. कुणी नादाला लागू नका, इथ तिथ या हवा देखू जा हाय आपलीच हवा, इथ तिथ या हवा देखू जा हाय आपलीच हवा, इथ तिथ या हवा देखू जा हाय आपलीच हवा.
स्वप्न बांधून आज उशाला झालो पावरफुल, आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल. आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल, आम्ही नोकर नाही ओ तुमचे आता आमचाच रूल. अंगावर आला शिंगावर घेऊ दणका देऊन तुला, सबका टाइम आएगा भावा का तू करतो दगा, का तू करतो दगा. इथ तिथ
हवा देखू जहा हाय अपलित हवा तिथ तिथ या हवा देखू जहा हाय अपलित हवा तिथ तिथ या हवा देखू जहा हाय अपलित हवा
बाई शुंभाची तलवार बाई हा दुर्गेचा अवतार बाई ही शुंभाची तलवार बाई हा दुर्गेचा अवतार बाई ही मायेचा शृंगार बाई ही रणरागिणी हुशार माझी मन बाई ही जगताचा आधार
पंचायत प्रभाग क्रमांक 2 मधून 512
रूपाली शिंदे विजय इथ तिथ या हवा देखू जहा हाय अपलित हवा इथ तिथ या हवा देखू जहा हाय अपलित हवा
थांबा जरी आज आपण जिंकलोय तरी ते वयाने मोठे आहेत आपली सवय पण माज नाही आणि तुमच्या समोर झुकल्याने आम्ही लहान होत नाही किती काही झालं तरी हे गाव आपलंय आता तुम्ही सुधराल आणि गावच्या भल्यासाठी काम कराल हीच अपेक्षा येते